सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि अत्याधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याबरोबर आहेत एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
नमस्कार श्रोते हो.
सर, आपण मूत्रविकारांवरती जे अत्याधुनिक ट्रीटमेंट्स आता उपलब्ध आहेत त्यातल्या लेझर ट्रीटमेंटबद्दल श्रोत्यांना माहिती देतोय.
बरोबर.
तर लेझर ट्रीटमेंट म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते कोणते हे तुम्ही सांगितलं, पण लेझरचे नेमके फायदे काय असतात?
लेझरचे त्याचे खूपच फायदे आहेत. म्हणजे आता युरोलॉजी ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 90% शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने केल्या जातात. तर या ठिकाणी ज्याला आपण एक्झॅक्टनेस ज्याला आपण म्हणतो, समजा तुम्हाला कुठं कापायचं असेल किंवा कट करायचं असेल, तर लेझर फायबर हा अगदी सूक्ष्म त्या ह्याच्यापर्यंत आपल्याला नेऊन तो सोडतो की जे नक्की तुम्हाला जे टिश्यू बॉडी पार्ट तुम्हाला कापायचं असेल तर एक्झॅक्ट कापायचं. नेहमी एक असं उदाहरण देतो की आपल्याकडे सुरी असते, जर ती धारदार असेल आणि खूप शार्प असेल तर तुमचा जो कट असतो त्या लोण्यामधला किंवा त्या ब्रेडमधला तो अगदी एक्झॅक्ट असतो, सूक्ष्म कट असतो.
बरोबर.
तोच प्रकार लेझरच्या बाबतीत घडतो.
ओके.
म्हणजे नक्की तुम्हाला एक्झॅक्टली त्या ठिकाणी तो टिश्यू कापता येतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे की शरीरामध्ये कुठे इजा झाली की त्यातून रक्तस्राव चालू होतो.
हो.
आणि रक्तस्राव हे बऱ्यापैकी त्रासदायक ठरू शकतो एखाद्या वेळेस.
बरोबर.
तर लेझर वापरताना रक्तस्रावाचं प्रमाण खूपच कमी होतो.
अच्छा.
अर्थात त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की उपचारांनंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर जी रिकव्हरी फास्ट आणि रिस्कही कमी होते.
ओके.
त्याच्यामुळे विशेषतः खूप लहान वयामध्ये असेल किंवा खूप वृद्ध वयामध्ये असेल तर लेझरच्या शस्त्रक्रिया ह्या अधिक सुरक्षित आणि फायद्याच्या ठरतात.
नक्कीच सर. श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांच्या संदर्भात तुम्हालाही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करू शकता 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. तुम्ही व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता, त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8956616635, 8956666635. तसंच लँडलाईन क्रमांक आहे 0206701900, 0206702910. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांची तज्ज्ञ युरोलॉजी टीम या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरं देतील. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, अजून कुठल्या कुठल्या विकारांसाठी लेझर ट्रीटमेंट ही उपयोगी ठरते?
ह्याचा जर आपण विचार केला तर जसं किडनी स्टोन जो मूतखडा, त्यानंतर दुसरं म्हणजे वृद्धावयात होणारा प्रोस्टेटचा आजार, याचबरोबर काही वेळेला मूत्रमार्गामध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होणे ज्याला आम्ही स्ट्रिक्चर म्हणतो की अरुंद होणे तिथे होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे लॅप्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये दुर्बिणीच्या साह्याने तो अवयव काढला जातो किंवा रिपेअर केला जातो, ह्या सर्व ठिकाणी लेझरचा उपयोग होत असतो. आता विशेषतः आम्ही जर समजा आपण मूतखड्याचा आपण विचार केला तर मूतखडा जेव्हा आपण काढतो त्यावेळेला बऱ्याच वेळा दुर्बिणीचा वापर केला जातो. लेझरचा फायदा असा आहे की लेझरचा ज्याला आपण फायबर म्हणू किंवा त्याचा धागा म्हणू तो इतका सूक्ष्म असतो, केसा इतका बारीक असतो, त्यामुळे जी आपण दुर्बिणीच्या साह्याने जी उपचार करतो ते दुर्बिण साह्या म्हणजे आकार इतका लहान असतो की किती लहान वयामध्ये देखील किंवा मार्ग जरी अरुंद असेल तर छोट्या छोट्या दुर्बिण, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2.5 mm दुर्बिण मधून देखील हा लेझरचा फायबर जाऊन त्या आवश्यक ते काम करू शकतो. आणि यामुळं किडनीला होणारी इजा असेल ती इतकी कमी असते, रक्तस्राव होणारा तो इतका कमी असतो की पेशंट हा अक्षरशः 24 तासांमध्ये उठून बसून चालायला लागतो.
क्या बात आहे.
हो.
तुम्ही आज जी काही ट्रीटमेंट बद्दलची माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांच्या संदर्भात तुम्हालाही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करू शकता 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. तुम्ही व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता, त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8956616635, 8956666135. तसंच लँडलाईन क्रमांक आहे 0206701900, 0206702910. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांची तज्ज्ञ युरोलॉजी टीम या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरं देतील. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि अत्याधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.